योब अध्याय 24. त्या सर्वशक्तिमानाने न्याय वेळ का नेमून ठेवली नाही? त्यास ओळखणाऱ्यांना त्या न्याय दिवसाची का प्रतिती येत नाही? आणि काही जण हद्द दर्शविणाऱ्या खुना सरकवतात. लोक पशुचे कळप चोरून स्वतःच्या रानात चाऱ्याला नेतात. ते अनाथ मुलांची गाडवे चोरतात. ते विधवेचा बैल गहाण म्हणून ठेवतात. ते गरजवंतांना त्यांच्या मार्गापासून बहकवतात. सगळ्या पृथ्वीवरील गरीबांना या दुष्टापासून लपून राहावे लागते. गरीब लोक वाळवंटात हिंडून अन्न शोधणाऱ्या मोकाट गाढवाप्रमाणे आहेत. ते काळजीपूर्वक अन्नाचा शोध घेतात. त्यांच्या मुलाबाळांना जंगल अन्न पुरवते. गरीब लोक रात्रीपर्यंत इतरांच्या शेतात कापणी करतात आणि ते दुष्टाच्या पिकातील द्राक्ष वेचतात. त्यांना रात्री कपड्याशिवाय झोपावे लागते. थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ पांघरून नसते. ते डोंगरावरील पावसाने भिजतात. आश्रय नसल्या कारणाने ते खडकांना कवटाळून बसतात. दुष्ट लोक स्तनपान करणारे बाळ आई जवळून घेतात. ते गरीबाच्या त्याने काढलेल्या कर्जाबद्दल तारण म्हणून त्यांची मुले ठेवून घेतात. ते कपडे नसल्यामुळे उघडेच असतात. ते दुसऱ्यांच्या धान्याच्या पेंड्या वाहतात पण स्वतः मात्र उपाशीच राहतात. ते आवाराच्या आत तेल काढतात. ते दुष्टाच्या द्राक्षकुंडात द्राक्ष तुडवतात तरी ते तान्हेले राहतात. शहरात मरणास टेकलेल्या मनुष्यांचे दुःखद रडणे ऐकू येते. घायाळाचा आत्मा अरुळी मारतो परंतु देव त्यांच्या प्रार्थनेकडे लक्ष देत नाही. काही लोक प्रकाशाविरुद्ध बंड करतात. देवाला काय हवे आहे हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा नसते. देवाच्या इच्छाप्रमाणे जगणे त्यांना आवडत नाही. खुनी सकाळी लवकर उठतो आणि गरीब व असहाय्य लोकांस ठार मारतो. तो रात्रीच्या वेळी चोरासारखा असतो. ज्या मनुष्यास व्यभिचार करायचा आहे तो रात्रीची वाट बघतो. तो म्हणतो मला कुणी बघणार नाही, पण तरी तो त्याचा चेहरा झाकतो. रात्रीच्या वेळी अंधार असतो तेव्हा दुष्ट लोक दुसऱ्यांची घरे फोडतात, पण दिवसा ते स्वतःला त्यांच्या घरात कोंडून घेतात. ते प्रकाशाला टाळतात. त्या दुष्टांना काळी कुट रात्र सकाळसारखी वाटते. त्या भयंकर काळोखाची भयानकता त्यांना चांगलीच माहीत असते. पुरात जशा वस्तू वाहून जातात तशी दुष्ट माणसे वाहून नेली जातात. त्यांच्या जमिनीला शाप दिला जातो. त्यांच्या शेतात काम करण्यास कुणीही जात नाहीत. हिवाळ्यातल्या बर्फापासून मिळेल त्यांचे पाणी उष्ण आणि कोरडी हवा शोषून घेते. त्याप्रमाणे त्या पापी लोकास थडग्यात नेले जाते. ज्या उदाहरणे त्यास जन्म दिला ती विसरून जाईल. त्याची आठवण राहणार नाही. त्याप्रमाणे दुष्टपण झाडासारखा मोडून पडेल. दुष्ट माणसे वांज बायकांना त्रास देतात. ज्यांना मुले झालेली नाहीत ते विधवांसाठी काही चांगले करीत नाहीत. तरी देव आपल्या सामर्थ्याने बलवानास राखतो. ज्याला जगण्याचा भरोसा नाही तो उठतो. देव दुष्टांना आपण सुरक्षित आहोत असा विचार करण्यास भाग पाडतो आणि त्याविषयी ते आनंदी होतात. ते उंचावले जातात परंतु थोड्या काळापुरते, नंतर ते जातात. खरोखर ते खचून जातात. ते इतर सर्वाप्रमाणे काढून टाकले जातात आणि ते कंसाच्या शेंड्याप्रमाणे कापून टाकले जातात. या गोष्टी खऱ्या नाहीत असे कोण म्हणतो? मी खोटे बोललो हे कोण सिद्ध करेल? माझे बोलणे निरर्थक आहे हे कोण दाखवून देईल?